सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत. कोविड 19 सोबत फाईट करत असताना वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळ्या स्वरूपाच्या गोष्टी केल्या जात आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही महत्वपूर्ण इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत. अशाच स्वरूपाचा एक इनिशिएटिव्ह मखमलाबाद परिसरामध्ये घेण्यात आलेला आहे. मराठा विद्याप्रसारक समाजाचे संचालक श्री सचिन पिंगळे सर आपल्या सोबत आहेत. सर गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग रुद्रा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
सगळ्यात आधी तर मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीनं हा जो इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे त्याला मनापासून रेड एफ एम परिवाराचा सलाम आहे सर.
थँक्यू सर. थँक्यू.
काय नेमकं केलं गेलंय मखमलाबाद परिसरामध्ये आपल्या श्रोत्यांना काय सांगावं असं वाटतंय?
रुद्रा, मखमलाबादला जनजागृतीचे अनेक कार्यक्रम मराठा विद्या प्रसारक समाजाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू आहे.
बरोबर.
त्यातलाच एक पार्ट म्हणून आज मखमलाबाद बस स्टँडवरती एक चित्र स्वरूपामध्ये कोविड 19 जनजागृतीच्या संदर्भामध्ये आपण एक चित्र रंगवतोय मोठ्या प्रमाणावरती. आणि सुरक्षित राहा, घरीच राहा आणि कोविडच्या संदर्भात ज्या ज्या सूचना सामान्य नागरिकांना देणं आवश्यक आहे त्या सगळ्या सूचना आमच्या सगळ्या चित्रकला शिक्षकांच्या माध्यमातून मखमलाबाद बस स्टँडवरती चित्र स्वरूपामध्ये रंगवण्याचं काम आता सुरू आहे.
ठीक आहे, बोलणं असंच सुरू राहणार आहे, कुठेही जायचं नाहीये. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्यासोबत, बजाते राहू.